नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूया काही ठळक घडामोडी. देशातल्या जनतेनं या सरकारला तिसऱ्यांदा निवडून दिलं आहे, कारण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच आपल्या आकांक्षा पूर्ण करेल असा जनतेला विश्वास वाटतो, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. 18व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्या संबोधित करत होत्या. लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं राज्यसभेच्या अधिवेशनाला आज सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेचं आजचं कामकाज तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली. नंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% असेल असा अंदाज राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये अहवाल मांडला. 2022-23 या आर्थिक वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4% वाढ झाली होती. सेवा क्षेत्रात सर्वाधिक 8.8%, तर कृषी क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे 1.9% वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली. उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर 7.6% राहील असं पूर्वानुमान आहे. गेल्या आर्थिक वर्षात दरडोई उत्पन्न 2,77,603 रुपये असेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 25,214 रुपयांची वाढ झाली. इतर राज्यांच्या तुलनेत दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या स्थानी आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमुक्ती योजना जाहीर करून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईत वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. दररोज सरासरी 9 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदाच 79,000 अंकांची पातळी ओलांडली, तर निफ्टीनंही 24,000 अंकांचा नवा उच्चांक गाठला. दिवसअखेर सेन्सेक्स 569 अंकांची वाढ नोंदवत 79,243 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 176 अंकांची वाढ नोंदवत 24,044 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.